ప్రశాంతవదన సమాహిత మనః స్వరూపానుగః పరార్థ పథ దర్శినం ఖలు కరోతి సాచారతః గురోస్మరణ పంకజ భ్రమరలీనతాయన్ముఖే స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా ప్రపంచరుచిరీశ్వరార్పితమతిర్మతా యేన సా అహం కృతి పరాముఖో భవతి ఏకనాథో పరః సుబోధరస జాహ్నవీ నయతి యస్య సత్సంగమం స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా. నసంశ్రుతి పరా కదావసతి వాసనా చేతసి శరీరకృత చేష్టితం నియతి నిర్మితం మన్యతే కరోతి నవ భావికాన్ అమృత బిందు వృష్టిం చ యః స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా సదయమాత్మతృప్తం సదా ఆత్మతృప్తం సదా.
బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర్ మహారాజ్ కీ జయ్. పరమహంస సద్గురు స్వామి స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ్. పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ్. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ్. సబ సంతన కీ జయ్.
आज तिसरा रविवार आहे. आपण आपल्या नेहमीच्या परिपाठाप्रमाणे सत्संगासाठी जमलेले आहोत. आजचा सत्संग अजून एका कारणासाठी विशेष आहे, तो म्हणजे आपल्याकडे आज प्राचार्य शेजवलकर सर आलेले आहेत. त्यांना मी आता अतिथी म्हणणार होतो पण ते बरोबर राहणार नाही, कारण ते अतिथी नाहीत, ते आपल्या केंद्रातलेच आहेत. त्यामुळे ते आज आलेले आहेत, ते आपल्या सत्संगाच्याच कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांचे काही विचार थोडा वेळ प्रकट करणार आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करताना मी आज एक आधी प्रश्न घेईन, मग नंतर सरांचं व्याख्यान होईल आणि मग स्वामीजी बोलतील, असा आजचा कार्यक्रम आहे. आता मी प्रश्न वाचून दाखवतो. तो प्रश्न आहे का काय आहे अजून कळत नाही, पण त्याच्यावर लिहिलंय कैफियत. सध्याची भारताची स्थिती बघितली तर मन विषण्ण होते. महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे, स्वार्थलोलुपता, स्वैराचार, भोगवाद, चंगळवाद इत्यादी तत्सम प्रकारांनी संपूर्ण भारत देश बरबटलेला आहे. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजकारणापायी देशाची वाट लावली आहे. प्रत्येक पक्षाला वाटते की आम्हीच जनतेचे खरे हितकर्ते आहोत, पण प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाही. ज्या पवित्र भारतभूमीस ऋषीमुनी, आचार्य, साधूसंतांचा आध्यात्मिक वारसा लाभला आहे, त्यांचा प्रभाव आजच्या परिस्थितीत काहीही बदल घडवून आणू शकतो की नाही? आता प्रश्नाला सुरुवात झाली, कैफियत संपली. परिस्थितीत काही बदल घडवून आणू शकतो की नाही, का हे असंच चालायचं? सामाजिक बांधिलकीच्या नात्याने ही कैफियत मांडली आहे, यामध्ये साधकांची भूमिका काय असावी? हा प्रश्न माझ्यासाठी आहे का सरांसाठी आहे मला माहीत नाही. हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं उघड झालेलं आहे. अजून थोडं पुढे सरकता येईल का आपल्याला? त्याची एकूण आपल्या देशाची परिस्थिती ही विचार करणाऱ्या माणसासाठी, सुज्ञ माणसासाठी, सुज्ञ नागरिकासाठी काही खूप आनंददायी नाही, हे अगदी निश्चित आहे. आपण सकाळी उठल्यावर वृत्तपत्र उघडतो तेव्हा आपल्या छातीत धस्स झालेलंच असतं की आज काय नवीन वाचायला मिळेल, आणि काहीतरी नवीन पण वाईट असं वाचायला मिळतंच. आणि या सगळ्या एकूण गोंधळाच्या स्थितीमध्ये जो साधक आहे, जो आध्यात्मिक ध्येय उराशी बाळगून आपलं जीवन विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे, आपली कर्म जास्तीत जास्त उत्तम करण्याची धडपड करतो आहे, साधन शुचिता हाताळण्याचा प्रयत्न करतो आहे, असा जो साधक आहे त्या साधकाच्या मनात अनेक आंदोलनं उठणं हे अगदी स्वाभाविक आहे. या सगळ्या परिस्थितीत त्यानं करायचं काय? आजूबाजूला तर एक प्रकारे आकाश कोसळल्यासारखी स्थिती आहे, आणि आपण आपलं जे ध्येय आहे ते ध्येयच त्याचाच पुरस्कार करायचा का नक्की पुढे काय करायचं? गोष्ट खरी आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर हे खरोखरच आपल्याला अडचणीत टाकणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आपल्या भारतभूमीला फार मोठी परंपरा आहे हे सुद्धा आपल्याला सर्वांना मान्य आहे. अनेक हे म्हणतात तसं ऋषीमुनी, आचार्य, साधू संत यांचा आध्यात्मिक वारसा सुद्धा आपल्याला लाभलेला आहे आणि त्याचा प्रभाव आजच्या परिस्थितीत काही बदल घडवून आणू शकतो की नाही अशी संदेहाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही असंच चालायचं असा सुद्धा एक आपण ज्याला सिनिसिझम म्हणतो असा देखील एक प्रश्न मनामध्ये येतो आणि या सगळ्या विचारांच्या रस्सीखेचेमध्ये साधकांनी कसं वागायचं. साधकांनी साधकासारखं वागायचं हे पहिल्यांदाच सांगतो. साधकांनी आपल्या ध्येयापासून विचलित व्हायचं नाही. आपण साधना करतो आहोत याचा अर्थ आपल्यावर आपल्या सद्गुरूंनी भगवंतांनी थोडी जास्त जबाबदारी या आजकालच्या स्थितीत टाकलेली आहे असं धरायला सुद्धा काही हरकत नाही. आपलं ध्येय हे अंतिम आहे. आपलं ध्येय हे आत्मदर्शनाचं आहे. आपल्याला परम समाधान पाहिजे आहे, परम शांती पाहिजे आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण आपापल्या परीने आपल्या शक्तीबुद्धीनुसार प्रयत्नशील आहोत. पण याचा अर्थ आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं उत्तरदायित्व सुद्धा आपल्यावर आहेच. आपण आपल्या समाजापासून फटकून नाही वागू शकत, आपण समाजापासून तुटून नाही वेगळे होऊ शकत. आपल्याला समाजातच राहायचं आहे आणि ह्याच परिस्थितीला तोंड देत देत आपल्याला पुढे जायचं आहे. परिस्थिती चिंताजनक जरी असली तरी आशादायक सुद्धा आहे. मला आठवतं स्वामी माधवनाथांना असा प्रश्न जेव्हा विचारला जायचा तेव्हा ते असं म्हणायचे की महाभारताच्या वेळेला जितकी भयानक परिस्थिती होती तेवढी भयानक परिस्थिती आता नसेल. भर राज्यसभेमध्ये राजस्त्रीचं वस्त्रहरण करण्याचं धैर्य राजपुरुषांनाच होतं ही समाज अगदीच खालच्या स्तराला गेल्याचं हे द्योतक आहे. ते म्हणतात भारतीय संसदेत असा प्रकार आजपर्यंत कधी झालेला नाही, होणार सुद्धा नाही. परिस्थितीत खूप मोठा बदल पडलाय असं वाटण्याचं कारण नाही. परिस्थितीमध्ये जशी आहे तशीच, फक्त लोकसंख्या वाढल्यामुळे दोन्ही प्रवृत्ती खूप दिसायला लागलेल्या आहेत. अपप्रवृत्ती ह्या पूर्वीपासून आहेत समाजामध्ये. सत आणि असत या दोन्ही प्रवृत्तींचा झगडा हा सनातन काळापासून चालू आहे, अनादि काळापासून चालू आहे. तो सनातन झगडा आहे, त्याच्यामध्ये फरक पडला आहे असं वाटत नाही. सत्प्रवृत्त जे लोक आहेत ते सत्प्रवृत्त लोक हे कितीही विपरीत परिस्थिती असली तरी आपली साधुता सोडत नाहीत. विनोबा असं म्हणतात की जग साधूसाठी आहे का साधू जगासाठी आहे हा प्रश्न विचारत बसण्याऐवजी साधूंनी आपली साधुता सोडू नये एवढं लक्षात ठेवावं. आणि हीच गोष्ट खरी आहे. आपण ह्या सगळ्या परिस्थितीने व्यथित होतो, आपल्याला खंत वाटते, परंतु एकूण सत्तेची चौकट एवढी पोलादी आहे की तिचा भेद सुद्धा आपण करू शकत नाही. पण म्हणून आपल्या हातातून सगळंच गेलं असं नाही. अजूनही आपल्या देशात लोकशाही शिल्लक आहे. अजूनही आपण आपली मतं आपल्या इच्छेप्रमाणे प्रगट करू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजूनही धोक्यात आलेलं नाही. अजूनही आज जसे आपण इथे सत्संगाला जमलो तसं अनेक ठिकाणी साधक जाऊ इच्छित आहेत, जातात आहेत. आज रविवार आहे, संध्याकाळ आहे, आज सर्वांच्या दृष्टीने सुट्टीचा दिवस असतो आणि तरीसुद्धा आपण इथे कमीत कमी 200-250 जण आलेले आहोत. हे कशाचं चिन्ह आहे? हे एक आशादायी चिन्ह आहे. हे असं चिन्ह आहे की असं सगळं असून सुद्धा आपल्यासारखे अनेक साधक आहेत, आपल्यासारखी अनेक मंडळी आहेत की ज्यांना चांगलं जीवन जगायचं आहे, ज्यांना जीवनाचं उन्नयन करून घ्यायचं आहे, ज्यांना अव्यभिचारी जीवन जगायचं आहे. असे खूप साधक आहेत, कमी नाही आहेत. एकूण विचार केला तर ते अल्पमतात असतील, पण अल्पमतात असतील तरी ते कायम आहेत. सत्प्रवृत्ती ही पहिल्यापासून अल्पमतात आहे, पण म्हणून ती नष्ट नाही झाली, ती तशीच राहिली. तिचं अल्पमतातलं जे प्रपोर्शन आहे ते तसंच राहिलं, आणि ते त्या प्रमाणात जशी लोकसंख्या वाढत गेली त्या प्रमाणात ते तसंच स्थिर होत राहिलं. त्यामुळे घडवून आणू शकतो की नाही असं चालायचं. बदल घडेल, पण बदल पहिल्यांदा आपल्या ठिकाणी घडेल, पहिल्यांदा बदल माझ्यात घडेल, पहिल्यांदा माझी जीवनशैली सुधारेल, पहिल्यांदा माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलेल. परिवर्तन हे आपल्या आत सुरू होईल, माझ्यामध्ये सुरू होईल. परिवर्तन ही सुद्धा पसरणारी घटना आहे, परिवर्तन ही एक चळवळ आहे, ही एक क्रांती आहे, आणि ती पसरते. परिवर्तन आपल्यामध्ये जर का झालं तर निश्चित आपण आपल्या अवतीभोवतीच्या समाजावर त्याचा परिणाम घडवून आणू शकू, आपल्या अवतीभोवतीच्या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणू शकू, हे अगदी निश्चित आहे. त्यामुळे निराश होण्याचं तर मुळीच कारण नाही, आपण निराश होऊन कुठेही जाऊ शकणार नाही. आपल्याला अत्यंत सजग आणि अत्यंत आशावादीच राहायला पाहिजे, आपल्याला अत्यंत सकारात्मक भूमिकेतच हे जीवन जगायला लागेल. सगळंच पराभूतता, सगळंच पराभूत जीवन हे आपल्याला पूर्ण अमान्य आहे, संतांना हे जीवन मान्य नाही. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी कार्य केलं तेव्हा सुद्धा अपप्रवृत्ती होत्याच, ज्या वेळेला आचार्यांनी काम केलं तेव्हा सुद्धा अपप्रवृत्ती होत्याच. अपप्रवृत्ती नाही असं नव्हतंच, पण तरी सुद्धा त्याच्या समोर दंड थोपटून उभं राहणारे फक्त आपणच आहोत. हे असंच चालायचं नाही. रिक्षावर हल्ली फार असे शब्द वाचायला मिळतात, हे असंच चालायचं, अजिबात हे असंच नाही चालायचं, असं अजिबात चालायचं नाही. जर दुनिया चालली तरी आपण चालायचं नाही. लोक चालू शकतील, चालू देत, पण आपण तसं चालणार नाही. आपल्या निष्ठा या दिवसेंदिवस पक्क्या होत जातील, आपला समर्पण हे दिवसेंदिवस अजून दृढ होत जाईल, आणि अशा रीतीने साधकांनी अशीच भूमिका ठेवायला पाहिजे. साधकाची हीच भूमिका आहे, आपलं ध्येय आत्मदर्शनाचं आहे, आणि आपल्या वाट्याला आलेली सर्व कर्म अतिशय निष्ठेनी आणि अव्यभिचारी पद्धतीने करण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे साधकाच्या हातात असतं. आणि आपल्या इथे तेच शिकायला आपण येतो. आपण इथे आठवड्यातनं 5 वेळा का येतो वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, त्याचं कारणच हे असतं की आपल्याला रोज संस्कारांची गरज असते. कुसंस्कार हे कळत नकळत आपल्यावर येऊन आदळत असतात, त्यांना नाहीसं करण्यासाठी, त्यांचा प्रभाव आपल्यावरचा कमी करण्यासाठी आणि सुसंस्कारांचा पगडा वाढवण्यासाठी आपल्याला इथे वारंवार यायला लागतं. सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे, असं समर्थांनी ह्याच कारणासाठी सांगितलं की एक दिवस हे सगळं ऐकलं आणि मग कायमचं हे वज्रलेप झाला माझ्या अंतःकरणावर, असं होऊ शकत नाही. आपलं मन सुद्धा बदलणारं असतं, आपल्या मनावर सुद्धा वेगवेगळ्या बाजूने वेगळे प्रभाव पडत असतात. ते सगळे प्रभाव नाहीसे करून आपली निष्ठा अविचल ठेवण्यासाठी, आपलं ध्येय अविचल ठेवण्यासाठी आपल्याला इथे यावं लागतं, आणि आपण इथे येतो याचाच अर्थ परिस्थिती बदलते, याचाच अर्थ परिवर्तन अटळ आहे. आणि त्या सर्व परिवर्तनामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया. हरी अजून पुष्कळ याच्यावर बोलता येईल, कारण हा एकदम जाज्वल्य विषय आहे. आपण हा विषय विशेष घेत नाही, आपण जास्तीत जास्त साधनेसाठी हा आपला प्रश्नोत्तरांचा तास राखून ठेवलेला असतो. तथापि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं सामाजिक बांधिलकी आपल्यावर आहेच, उत्तरदायित्व आपल्यावर आहेच. त्यामुळे हा या प्रश्नाचं थोडक्यात मला सुचलं तसं उत्तर दिलं. आज त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की आपण सर्वजण शेजवलकर सरांचं व्याख्यान सुद्धा ऐकणार आहोत. आपल्या मंडळाचाही खूप जुना परिचय त्यांचा आहे, कसा आहे ते मी नंतर सांगणारच आहे, पण त्याच्या आधी त्यांचा लौकिक परिचय काय आहे ते मी सांगतो. थोडक्यातच सांगण्यासारखं आहे, कारण त्यांचा परिचयामध्ये जवळजवळ मला 15-20 मिनिटं वापरायला लागतील. ते त्यांना आणि अमान्य आहे, त्यांनी मला त्यांच्याकडनं मी सगळी माहिती घेत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एवढा वेळ माझ्या परिचयात घालवायचा नाही, पण तरीसुद्धा मला हा मोह असह्य होतोय म्हणून मी त्यांचा परिचय करतोय. शेजवलकर सर प्रचिम शेजवलकर हे पुण्यामध्ये कोणाला माहित नाहीत हे अशक्य आहे. पुण्यात आपण राहतो आणि ते माहीत नाहीत हे अशक्य आहे. पुण्याचे आणि महाराष्ट्राचे व्यवस्थापन क्षेत्रातले त्यांना तातश्री म्हणतात. म्हणजे कोण? भीष्म पितामह. गेले जवळजवळ 50 वर्ष ते या क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वी रीतीने कार्यरत आहेत. व्यवस्थापन, व्यवसायाचं अर्थकारण, शिक्षणशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी चतुरस्त्र लेखन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक संस्थांची उभारणी आणि विकास त्यांच्या हातून पुण्यामध्ये घडलेला आहे. त्यातल्या काहीच मी वाचतो. आदर्श शिक्षण मंडळी, इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन रिसोर्सेस, महाराष्ट्र साहित्य परिषद, शेजवलकर एज्युकेशन सोसायटी, पुणे विद्यापीठ, पुणे स्टॉक एक्सचेंज, ह्या आणि अशा अनेक संस्थांमध्ये ते निकट अगदी जवळून असे सहभागी आहेत. काही संस्था त्यांनी सुरू केलेल्या आहेत. आपले हे ध्यान मंदिर ज्या सोसायटीमध्ये आहे, भारती निवास सोसायटी, त्या भारती निवास सहकारी संस्था जी आहे, त्या भारती निवास सहकारी संस्थेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. अनेक गौरव त्यांना प्राप्त झालेलेच असणार एवढं सगळं सांगितल्यावर. पण त्यातले दोन महत्वाचे गौरव असे की एकाच वर्षामध्ये मागच्या वर्षी पुणे विद्यापीठाने दोनदा त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला. मला असं वाटतं विद्यापीठाच्या इतिहासात अशी एकमेव घटना असेल की एक तर पुणे नावाचं विद्यापीठ आणि त्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार एकाच वर्षात दोनदा मिळणं हे म्हणजे मला असं वाटतं की हे जागतिक रेकॉर्ड आहे. खूप पुस्तकं त्यांनी लिहिली, 40-50 पाठ्यपुस्तकं त्यांनी लिहिली, अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या हाताखाली संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची सेंच्युरी कधीच होऊन गेली. त्यांच्या वयाला आता 82 वर्षाचे तरुण आहेत ते, कारण त्यांचा उत्साह आणि बुद्धिमत्ता 28 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा आहे. आणि पीएचडीची संख्या सुद्धा त्यांच्या हाताखाली पीएचडी ज्या झालेल्या आहेत त्यांची संख्या 81 आणि एमफिल 35. आता याच्याहून जास्त आकडे सांगत नाही कारण आता आपले डोळे फिरायला सुरुवात झाली. प्रसाद नावाचं जे मासिक आहे त्यांना अध्यात्मिक जीवनाचा प्रवाह हा गुप्तपणे त्यांच्या जीवनात आहे असं माझ्या लक्षात आलं. इतकं समाजाच्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये ते काम करतात पण अध्यात्माचा एक गुप्त प्रवाह त्यांच्या जीवनामध्ये आहे. प्रसाद मासिकामध्ये ते गेले 50 वर्ष लिहितात आणि त्याहूनही अत्यंत महत्वाची त्यांची ओळख जी मला मी मगाशी सांगायची होती ती म्हणजे स्वामी माधवनाथांचा त्यांचा आपल्यातल्या सगळ्यांच्या आधीपासून परिचय आहे असं मला वाटतं. 1955 सालापासून म्हणजे मला असं वाटतं की यांचं वय त्यावेळेला असेल 26-28 वर्षाचे असताना स्वामी माधवनाथांचा त्यांचा पहिल्यांदा परिचय झाला. सदाशिव पेठेत स्वामीजी जिथे राहत होते त्याच गल्लीत ते तिथे राहायला आले आणि तेव्हा त्यांचा स्वामींचा परिचय झाला. स्वामी त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारायला बसत होते. आपल्याला सगळ्यांना ऐकून याचं आश्चर्य वाटतं पण त्यांचा खूप जिव्हाळ्याचे संबंध तेव्हापासून जे निर्माण झाले त्यानंतर त्यांनी राहायची जागा बदलली, क्षेत्र बदलली पण त्यांच्या दोघांमधला जिव्हाळा हा कायम राहिला. इथे आपली केंद्र सुरू झाल्यानंतर सुद्धा ते नेहमी इथे ऐकायला येत असत, स्वामीजी त्यांना भेटत असत, त्यांची इथे व्याख्यानं सुद्धा झालेली आहेत आणि मला असं वाटतं की हा त्यांचा आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा परिचय आहे. स्वामीजींशी अत्यंत निकटचे असे त्यांचे हार्दिक संबंध होते. अजून खूप मोठा परिचय मी करून देऊ शकतो पण हे बरोबर नाही. आता मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार आपल्यापुढे प्रकट करावेत. तुम्हाला मी हे देतो. ठीक आहे. करू का? चालू करा तुम्ही.
सगळ्यांना ऐकू येते. परमपूज्य श्री स्वामी मकरंदनाथ महाराज आदरणीय श्री मिलिंद जोशी मिलिंद निमये माधवराव साखरदांडे श्रीयुत पोफळे आणि अनेक माझ्या परिचयाचे लोक इथे असतील या सगळ्यांना आल्यानंतर इथे साधकांची मांगियाळी असलेली पाहून माझं मन अगदी धरून आलेलं आहे. मी इथे अतिथी नाही हे त्यांनी बरोबर सांगितलं. परमपूज्य श्री स्वामी माधवनाथ यावेळी आम्ही त्यांना बाळासाहेब म्हणत होतो ते माझ्या एक घर टाकून शेजारी राहत होते आणि त्यांच्याकडे तेव्हापासून पाहिल्यानंतर त्यांचा चेहरा सात्विक आहे, बोलण्यात मृदूत आहे, अतिशय प्रेम सर्वांवर ते करतात, काहीतरी वेगळेपणा त्यांच्यात आहे हे तेव्हाच मला जाणवत होत. त्यांची सगळी मुलं माझेच विद्यार्थी आहेत त्यामुळे जाणं येणं खूप होतं आणि म्हणूनच त्यांनी आग्रह केला की एकदा आमचं केंद्र पहा. मी इथे एकदा नव्हे विमय सर, मी ते खरंच बराच वेळा आलेलं जवळजवळ नियमितपणे आलेलं पण माझ्या कार्याचं शिक्षण कार्याचं जी वेळ आहे ती रात्री 8 पर्यंत असते. विद्यार्थी कामावरून आल्यावर तिकडे येतात म्हणून मला इथे इच्छा असूनही येता येत नाही. जेव्हा जेव्हा मी आलो तेव्हा तेव्हा मला इथे सर्व जमलेले सुसभ्य सुसंस्कृत असे लोक आहेत आणि हे लोक पाहिल्यानंतर मगाशी जो प्रश्न विचारला गेला त्याला उत्तर म्हणून मी असं म्हणेन हे सगळे लोक हे आपल्या देशाचा आधार आहेत. मगाशी विनय म्हणाले त्याप्रमाणे महाभारतापासून शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत आणि अगदी दुसऱ्या बाजीराव पेशव्यापर्यंत ज्ञानेश्वर महाराज घ्या तुकाराम महाराज घ्या सर्व संत म्हणताना त्या त्यावेळीच्या लोकांनी अपप्रवृत्ती असलेल्या लोकांनी भयंकर छळ केलेला आहे. मेंढकांच्या आक्रमणामुळे काय करायला परिस्थिती झाली याचं वर्णन इतिहास संशोधक मंडळाच्या बकरीत मी जाऊन वाचलेलं आहे ते भयंकर आहे. त्यामुळे ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना मला विमय म्हणतात त्याप्रमाणे सांगावं असं वाटतं की ही अपप्रवृत्ती अशीच अनेक काळपर्यंत चालत आली होती आणि येणार आहे. पण त्याचबरोबर आपल्या या देशामध्ये सभ्य सुसंस्कृत विचार करणारे असे अनेक लोक आहेत. दरोडे पडतात, खून होतात, बलात्कार होतात पण त्याचं प्रमाण 5% आहे. 90-95% लोक आपापला संसार आपली उपजीविका मनापासून करत असतात. भ्रष्टाचार वाढला आहे. तुम्ही बघत पहा मी इतिहास संशोधक मंडळात नेहमी जातो. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा मोगलांच्या काळात सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार होता हे त्याचं समर्थन नव्हे. ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना मला एवढंच सांगायचंय की ज्यांनी त्यांनी आत्मभान ठेवावं, आत्मचिंतन करावं आणि आपला सन्मार्गाचा मार्ग सोडू नये, कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ नये. काळ इतका बदलत चालला आहे. आज टीव्हीच्या जाहिरातीवर काय जाहिरात येते, बी डर्टी, हे डर्टी पिक्चर चालू आहे ना, ते पाहायला जा असं सांगतात. आणि सकाळी 8 वाजता अतिशय श्रीमंत लोकांचे लाडवलेले पुत्र चंगळवादी मुलं सकाळी 8 वाजता जे गर्दी करतात. रात्री 2 वाजता प्राईड हॉटेलमध्ये जाऊन पहा ही चंगळवादी मुलं 120 रुपये कप या दराने कॉफी पीत बसलेली असतात. तर समाजात काय असं चालत म्हणून समाज बिघडला असं मला वाटत नाही. मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. मला दुसरा छळ झाला असं म्हणत मी आपल्याला पुढे जाताना कोणीतरी त्रास देत असत. राग लोभ द्वेष असूया या मानवी स्वभावाच्या गोष्टी सगळीकडे आहेत पण आपलं मन विचलित होता का माने. त्यासाठीच मी शिक्षक झालो. मला बँकेत नोकरी मिळाली होती अधिक मोठ्या अधिकाराची मिळाली होती आणि म्हणून यांनी जो परिचय करून लागता तो इतका केला की मला संकोच काय झाला झाला. मला असं वाटत होतं की त्यांनी एका वाक्यात सांगावं की गेली 60 वर्ष केजवलकर हे शिक्षक आहेत. मी शिक्षक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. अध्यापन हा मी धर्म मानलेला आहे आणि माझे जे विद्यार्थी ते जे कोणी असतील ते समाजातले हे माझं दैवत आहे. वारकरी जसं विठ्ठलाला दैवत मानतात तसं प्रत्येक विद्यार्थीचं वाईट असो पापी करणारा असो ध्वनदांडा असो त्याच्यात बदल करण्याचा विडा उचलून मी विद्यार्थ्यांना दैवत मानून त्याला पांडुरंग समजून त्याची पूजा करत आलेलो आहे. शिक्षण क्षेत्र नव्हे समाज संपूर्ण समाज ही मी एक तपोभूमी मानली. समाजात सुद्धा शिकवण्यासारखं आणि शिकण्यासारखं खूप आहे. संपूर्ण समाज हा मी एक प्रयोगशाळा मानली. अनेक प्रकारचे नवे नवे प्रयोग माणसांना सुधारण्याचे माझ्या परीने प्रयत्न मी केलेला आहे. हे मी स्वतःबद्दल आकारचं सांगतोय. हे प्रकट चिंतन हा उपदेश नव्हे हे व्याख्यान नव्हे. मी ते तयारी करून असे मुद्दे आणलेले नाही. बोलता आलंच पण मला हे मुद्दाम सांगायचंय की तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा तुमच्याकडे सुप्त शक्ती असते आणि दरोडे खराकडे सुद्धा असते. एकदा मी ऐकलेली गोष्ट सांगतो. एका लहान मुलांच्या विधवेच्या घरी बऱ्यापैकी सुखवस्तू होती. दरोडेकर आले आणि त्यांनी सगळी चीजवस्तू त्यांची लुटली आणि जायला निघाले. तेव्हा ती बाई असं म्हणाली त्या दरोडेकरांना सगळं घेऊन जा पण माझं लहान मुलं 6 महिन्याचं आहे त्याला दूध द्यालं असता माझ्याकडे पैसे नाही. सकाळी 10 रुपये तरी देऊन जा. दरोडेकरांचा परिवर्तन झालं त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी ती सगळी चीज वस्तू परत ठेवून ते गेले ही सत्य कथा आहे. हे मी काय सांगितलं आपण दुसऱ्याचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करावा. नाही झाला नाही झाला. पापी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मी घरी जाऊन माझा वेळ घालवलाय का बर घालवलाय असं वाटतं कधीतरी बदलेल. नापास झालेल्या मुलांच्याही घरी मी गेलेलो आहे. पास झालेल्यांकडे सगळेच जातात. पहिल्या येणाऱ्याकडे पेढे मागायला लोक जातात. मी नापास झालेल्या मुलांकडे गेलेलो आहे. कारण शोधून काढली आहेत आणि ते काढताना मला असं दिसलं की प्रत्येकाजवळ सुप्त शक्ती आहे पण ज्यांनी त्यांनी आपली सुप्त शक्ती शोधली पाहिजे. वेगळ्या सोप्या शब्दात सांगितलं म्हणजे स्वतःला ओळखा. तुम्ही स्वतः चांगले असू शकता. दरोडेकर सुद्धा स्वतःला ओळखायला लागला तर तो आत्मस सक्सेस. वाल्याचा वाल्मिकी झाला ही गोष्ट प्रसिद्धच आहे. तर स्वतःला तुम्ही ओळखा. काय बदलतं कारण बदला हे तितकंच खरं आहे. हे स्वतःला जर तुम्ही ओळखायला लागलात कसं ओळखायचं. अष्टांग योगामध्ये अशा 8 पायऱ्या आहेत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. या पायऱ्या मी सांगत नाही त्या बोधा स्वामीजी सांगत असतील. माझ्या 8 पायऱ्या आणखी वेगळ्या आहेत तुमच्या सारख्यांसाठी माझ्या सारख्यांसाठी. या 8 पायऱ्या म्हणजे प्रयत्न पराकाष्ठा प्रतीक्षा प्रयास प्रयत्न पराकाष्ठा प्रतीक्षा प्रयास प्रज्ञा प्रेरणा प्रचिती आणि प्रबोधन हे प्रबोधन तुमचं झालं तर तुम्हाला असं वाटेल की तुमचं मन सकारात्मक झालंय. वाईट जग आपण एकदम बदलू शकत नाही हे खरंय, पण आपण स्वतःला आणि सभोवतालच्या लोकांना आपल्या चांगल्या वागण्याने बदलू शकतो. खेळणाऱ्या लोकांनी सुद्धा जे त्रास देणाऱ्या सगळीकडे स्पर्धा आहे त्यांना सुद्धा नंतर कळतं की या चांगल्या माणसाकडे नदीला आपण डागू नये. तर तुम्ही जर चांगले असाल, तुम्ही व्यवस्थित वागत असाल, तुम्हाला आत्मभान असेल, चिंतन करत असाल आणि चिंतन अतिशय आवश्यक आहे. इथं जे केलं जातं मला का आवडतं तर आम्ही दिनेश सरांनी सांगितलं स्टॅनफोर्ड विद्यापीठात मेडिटेशन केलं जातं, ध्यान धारणा केली जाते, योगासन तर शिकवली जातातच आणि गंमत म्हणजे सूर्यनमस्कार घालायला शिकवतात. अमेरिकेत प्लेस लोक सुद्धा मला केव्हा कळलं परवा इथे इंडो युएस समिट कॉन्क्लेव्ह झाली तिथे अमेरिकन लोक आले होते त्यांनी आपलं भाषणच सांगितलं जेवतानाच सांगितलं का आपलं जे चांगलं आहे ते अमेरिकेने उचललंय, आपलं जे चांगलं आहे त्याची आपण इथे निंदा का करायची. काही लोकांना ध्यान धारणा समजतच नाही पटतच नाही. मला असं वाटतं की जेव्हा मनात उद्वेग होतो उद्रेक होतो त्रास होतो तुम्ही खरंच शांत राहून पण मी केलेलं आहे. मी काय मोठा संन्यासी नाही पण ध्यान धारणा मी घरी बसून करतो. परमेश्वर आहे का नाही आमच्या या भागात मी शिरत नाही. मी कर्मकांड मात्र करत नाही. मला असं वाटतं की ध्यानधारणा करावी, योग्य रीतीने वागावं, आपली चूक का झाली तर त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि पुन्हा ही चूक मी करणार नाही अशी प्रतिज्ञा स्वतः करून घेतली तर देवाची ती पूजा झाली असं घेऊन प्रार्थना नावाचा एक लेख मी नुकताच लिहिला लिहायला सांगितलेला. त्यांनी मला विचारलं विद्यार्थ्यांनी देवळात जाता का? जातो. पण देवळात गेल्यानंतर मी नवस करायला किंवा नवस फेरायला जात नाही, काहीही मागायला जात नाही. जर सुबक मूर्ती असेल तर मी शांतपणे 5 मिनिटं तिथे ध्यान धारणा करतो. एवढीच प्रार्थना तर एवढीच करतो देवा मला सद्बुद्धी दे. सद्बुद्धी फार महत्वाची आहे. या सद्बुद्धीमुळे बाहेरच्या सभोवती घडणाऱ्या कुठल्याही वाईट गोष्टींना तुम्ही तोंड देऊ शकाल, शांतपणे जगू शकाल. जग बदलायचंय कारण आपणही जग बदलायचं, पण जग बदलण्याकरता सुद्धा नेहमी आपल्याला सुबुद्धी असावी लागते आणि ही सुबुद्धी राखण्याकरता आपल्याकडे जे उदात्त परंपरा आहे संतांची सगळ्यांची मला विचारता तुमचा आद्यगुरु कोण? माझे आद्यगुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. मी जरी वाणिज्य विषयाचा अध्यापक असलो तरी माझ्या घरी ज्ञानेश्वरी आहे, तुकारामाचे अभंग आहेत, नामदेवाचे अभंग आहेत, जमतील तेवढ्या संतांचे ग्रंथ मी वाचले आहेत, कधीतरी वाचतो. हे मी का सांगतो आहे तर या सगळ्या ग्रंथांमध्ये सोप्या भाषेत प्रसायदान म्हणजे तर लघु ज्ञानेश्वरी आहे. प्रसायदानचं प्रत्येक चरण बारकाईने काढून बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुरितांते तिमिर जाऊ. जे दुष्ट लोक आहेत त्यांचा नाश होत म्हणत नाही, त्यांचं तिमिर जाऊ. खळांची व्यंकटी चांडू अशी भावना आपली पाहिजे. आपण काय करतो जे आपल्या त्रास येतात त्यालाही त्रास होऊ दे असं सुद्धा म्हणणारे लोक आहेत. पण जे कृष्णाने सांगितलं हे कौरवला त्रास देतात वेळा देतो त्याला मारायला हरकत नाही. कारण विचारलं अर्जुनानी हे सगळे म्हणजे सगळेच सोर आहेत पण ते दुष्कर्म करतायत तर त्यांचा वध करायला पाहिजे. ज्ञानेश्वर याच्यापर्यंत जातात असं मला वाटतं. दुष्टांचा मनातला अंधार जाऊ. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास सकारात्मक पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे? द्वैतापासून अद्वैताकडे, व्यष्टीपासून समष्टीकडे, मृतापासून अमृताकडे, जीवात्म्यापासून जीवात्म्याकडे, गुरु चैतन्यापासून तेजाकडे, असत्यतेपासून सत्यतेकडे, असे अनेक विशेषण लावता येतील. आपला प्रवास हा सकारात्मक रीतीने जर असला तर आपलं मनोधैर्य उंचावत. किती कोणी आपल्याला क्षण करत असेल तरी आपल्याला करता मानसिक त्रास होत नाही. त्याकरता मात्र आपल्याकडे उदात्त परंपरा असलेल्या संतांचं वाङ्मय तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा. ते जुने चामून टाकवू नका. अजरामर झालेलं असं ते वाङ्मय आहे. हा 700 वर्षांचा सुद्धा ज्ञानेश्वरी कर इंग्रजीमध्ये पुस्तक लिहून अमेरिकेत त्याच्या लाखो प्रती खपवल्या जातात. त्यांनाही असं वाटतं जे त्या अमेरिकन प्राध्यापकांनी ते सांगितलं की या भारताची एक महान परंपरा आहे आणि ती म्हणजे कसली आहे, अध्यात्माची. अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. श्रीराम लागू म्हणाले अध्यात्म आहे कुठे, अध्यात्म इथे आहे. सत्वविवेक बुद्धी म्हणजेच अध्यात्म. ही अध्यात्माची जी परंपरा आहे ती केवळ भारतामध्ये आहे हा त्या ठामपणे अमेरिकन प्रोफेसरांनी इथे आल्यावर चांगली प्रकार चांगली बाजू आहे ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण आपण वाचनच करत नाही आणि विचारही करत नाही. प्रत्येक क्षण हा तसा गेला असं करत राहतो. मला पांडुरंग शास्त्री आठवले भेटले होते. त्यांना मी सहज विचारणार की आमच्या प्राध्यापकांकरता की मला संदेश द्या. त्यांनी एवढंच सांगितलं तसा आशेत मानून नंतर सगळ्या दाखवा. ते म्हणाले मराठीत त्यांनी शीघ्र कवित्व केलं. मूळ गीतेतलं वाक्य ते म्हणाले केल्याशिवाय मिळत नाही, मोफत घेणार नाही. केल्याशिवाय मिळत नाही, मोफत घेणार नाही. केलेलं वाया जात नाही, निराश होणार नाही. केलेलं वाया जात नाही, निराश होणार नाही. काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे, न्यूनगंड ठेवणार नाही. काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे, न्यूनगंड ठेवणार नाही. काम करीत जा, हात मारीत जा, मदत तयार आहे, विश्वास घालवणार नाही. हात कोणाला मारा, परमेश्वर. परमेश्वर कुठला, देवळातला नाही. इथे काय हात ठेवा. सत्यच विवेक बुद्धी हा तुमचा परमेश्वर आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं संकट वाटेल, जेव्हा जेव्हा तुमच्या मनाचा गोंधळ होईल, तेव्हा सत्यच विवेक बुद्धीला आवाहन करा. उद्धरेदात्मनात्मानम नात्मा नमो साधेत या गीतेच्या यांचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे. आणि ज्यावेळेला अर्जुन बावरला गोंधळाचा, कृष्णाने सांगितलं बाबा अर्जुना तुला कोणी मदत करावी अशी अपेक्षा करू, तुझा तू सावरून घे, तुझा तू विचार कर, तू स्वावलंबी हो. पांडुरंग शास्त्री असणे सांगितलं मोफत घेणार याचा अर्थ असा. कारण ते आम्हाला म्हणाले प्राध्यापक लोक पुस्तकं विकत घेऊन वाचतच नाही, तो विषय वेगळा आहे. आमच्या प्राध्यापकांची जरा घस सगळ्या क्षेत्रात घसरण आहे, नाही कुठे आहे. मला असं वाटतं पूर्वीच्या काळचं शिक्षण रँगलर महाजनी रँगलर फरांचे अवघ्या 25 रुपया त्या काळामध्ये रँगलर असं नाही तासन तास वर्गाची पण मना आपण आपलं ध्येय समोर ठेवून त्यात गुंतवून घेतलं पाहिजे, इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, गुंतवा. मग तुम्हाला वाटेल की तुम्ही सुखी आहात. आनंदी आणि सुखी जीवन याच्यावर मी पुष्कळ बोललो आता वेळ नाही. मला नेहमी वाटतं की सुखी जीवन याचा ही अपेक्षा कल्पना आहे. कोणी श्रीमंत असतो पण त्याला रात्री झोप येत नाही. तर अगदी परवा एक धनाढ्य माणूस त्यांनी मला जेवायला बोलवलं. मी गेलो तो मला म्हणाला 1 कोटी रुपये तुम्हाला देणार आहे, असं असं करा. पण म्हणाला काळा पैसा आहे, मी तुम्हाला ऑफिशियली नाही देऊ शकत. 1,01,00,000 रुपयाच्या नोटा घरी आणून देईल. हे खरं घडलेलं आहे. काय करणार म्हणतो मला काही करता येत नाही. काळा पैसा असेल तर तो घेण्यामध्ये किती अडचणी मला माहिती. मी एवढंच म्हटलं की मला असा पैसा मिळाला तर गरीबांना शिष्यवृत्त्या स्कॉलरशिप मदत हे करायला हे करेल आणि गरीबांना वाटून टाकेल. मला मिळालेल्या सगळ्या साडी मी माझ्या वाढदिवशी या सगळ्या एकत जातो वृद्धाश्रमात आणि सगळ्यांना देतो. तो थंडीचे दिवस चालूच असतात आणि त्या शाळेने सगळ्यांना देतो, कारण मला असं वाटतं जनसंख्या फार वाईट होती आहे. जगात सत्ता चार प्रकारच्या आहेत, धनसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि ज्ञानसत्ता. धनसत्ता ही फार वाईट, जनसंख्या फार वाईट, तर सगळ्यात सत्ता चांगली ती ज्ञानसत्ता आहे. तुम्ही ज्ञानी व्हा म्हणजे विचार प्राध्या बघू नका, तुम्ही तुमच्या दृष्टीने चांगला विचार करा, वाचन करा, श्रवण करा, इथे या येत जा. इथे इथून परत जाताना माझी खात्री आहे, माझा अनुभव येतो, मी जेव्हा इथून परत गेलेलो आहे तेव्हा माझ्या मनाचं परिवर्तन होऊन मला सायंकाळी शांतपणे झोप आलेली आहे. कारण ह्या चार सत्तांपैकी ज्ञानसत्ता, ज्ञानयोजक व्हा, ज्ञानपूजक नव्हे, असं जर तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या जीवनाचा प्रवास हा सकारात्मक दृष्टीने चालेल. त्यांनी कैफियत मांडली त्याच्याशी मी सहमत या अर्थाने आहे की मी सुद्धा वृत्तपत्र वाचल्यावर कालचा दिवस बरा होता असं मला वाटायला, काहीतरी घडत राहत, वाईट घडत. वर्तमानपत्रवाल्यांना मी विचारतो तुम्ही काय करणार चांगल्या बातम्या आम्हाला, म्हटलं चांगल्या बातम्या का देत नाही, जगात चांगलंही घडतं ते तुम्ही देत नाही. आता एकंदरच मी सकाळच्या मुख्य अध्यक्षांकडे जाणार आहे, त्यांना हेच विचारणार आहे. तुमच्या दैनिक सकाळमध्ये किंवा कुठल्याही वृत्तपत्रामध्ये जे वाईट घडतं ते तुम्ही देता, कारण यांनाच आम्ही बातम्या म्हणतो. वाईट घडतं ती बातमी आता हे जे आहे, म्हणून वृत्तपत्र वाचून काळजी करू नका, दुष्टबुद्धी आणू नका, निराश होऊ नका, स्वतः विचार करा. आणि स्वतः विचार करण्याची ताकद प्रत्येकाजवळ आहे आणि आपण सगळे भाग्यवान आहात. इथे आपण येता जेव्हा मला सांगतात जग बिघडलंय, तरुण बिघडले, काय बिघडले काय अर्थ, आजची तरुण पिढी अस्थिर आहे, चंचल आहे, जंगलवादी आहे, हे मलाही मान्य आहे. आज आमच्या वर्गात कुठलंही मुलं वर्गात बसतच नाही, कट्ट्यावर जाऊन बसतात, व्यसन लागली आहेत, हे सगळं खरं आहे. असे किती आहेत ज्यांच्यानी आपण तपासून बघावं. असे जर सत्संग इथे घडले आणि असं जर इथे आपण जमलो तर माझी खात्री आहे तुमच्यातला प्रत्येक जण हा एक समाज भूषण होईल, वाईट प्रकट हो. आणि म्हणून तुम्ही जे आलेले आहात भाग्यवान आहात. मी कमी भाग्यवान या अर्थाने आहे की मला खरोखरच माझ्या कार्यामुळे मी कुठेतरी जाऊन या वेळेला पत्रे खेळत बसतो किंवा दारू पीत बसतो असं नाहीये. माझ्या माझ्या कचेरीत बसतो, 80 वय झाली झालेलं असलं तरी मला असं वाटतं माझे विद्यार्थी हे माझं धन आहे. तरुण विद्यार्थ्यांना पाहिलं की मी तरुण होतो आणि म्हणून मी सुरुवात जिथे केली तिथे सांगतोय की समाजातले सर्व लोक आणि क्षेत्रात मी ज्यांच्याशी संवाद करतो काही हे माझे दैवत आहे आणि प्रत्येक माणसात परमेश्वर आहे. माणसं जोडा, गरीब माणसं पण जोडा, श्रीमंतांच्याच नादी लागू नका. गरीब माणसं जोडा. मी भटक्या विमुक्त जातीच्या लोकांकडे गेलेलो आहे, जितका प्रयत्न करत आला तितक्यानं नोकऱ्या दिलेल्या आहेत, धीर दिलेला आहे, सुनेला खेळणाऱ्या सासूकडे सुद्धा गेलेलो आहे. त्या ठिकाणी जाहिरात करत नाही, मी काही समाजसेवक म्हणून प्रसिद्ध नाहीये, पण मला असं वाटतं जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण प्रयत्न करावा. आणि हे प्रयत्न करण्याची प्रेरणा विश्वास सेवा मला स्वामी माधवनाथ यांनी दिलेली आहे, त्यांनी दिलेली. ते माझ्या वयाच्या असावेत, थोडे मोठे होते बाहेर, पण जेव्हा जेव्हा आमच्या घरी यायचं तेव्हा तेव्हा ते परत गेल्यानंतर माझ्या विचारात परिवर्तन झालेलं आहे. तुमच्यापेक्षा या अर्थाने भाग्यवान आहे की ते माझ्याकडे अनेक वेळ आहेत. मी म्हणायचं मी तुमच्या घरी येतो ते म्हणायचं नाही, तुम्ही प्राध्यापक आहात, शिक्षकाचा मी आदर करतो आणि म्हणून मी तुमच्याकडे येणार आणि मग तुमच्याशी बोलणार. आता इथे सत्संग चालू आहे, आमच्या दोघांचा एक प्रकारचा सत्संग तासन तास चाललेला आहे. त्यावेळेला माझ्यासमोर विमयांचे वडील राहत होते, त्यांना माहिती आहे मी कुठे राहत होते. असा हा चांगला समुदाय ही मानली आली पाहिली की माझं मन धरून येतं. आजही माझा दिवस चांगला गेलेला आहे असे मानतो. इथे मला बोलावलं, मी अतिथी नाही, केव्हाही मी येऊ शकेन. मला वाटतं तुम्ही नक्की येईन यात तुम्ही अगदी मनात शंका करू नका, कारण इथे इथे अंधश्रद्धा नाही हे मला माहिती आहे, कर्मकांड नाही हे मला माहिती आहे, माझ्या घरात देवारा नाही आहे. मी म्हणतो परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे, घरात देवारा ठेवायचं आणि घरातल्या गड्याला मात्र नाचलेलं खराब अन्न देतं, यात काही परमेश्वरी पूजा नाही असे आपले माझे विचार आहे. पटोत न पटोत मला असं वाटतं तुम्ही मला आज बोलावलं, मला खूप चांगला वेळ जाणार आहे. तुमच्या या सगळ्या सत्कर्म मला पाच हे सांगितलं त्यावर सांगून पुढे करतो. सत्कर्म, सद्धर्म, सत्संग, सदुपासना आणि सत्कारणा, समर्थांचे पाच शब्द आहेत. सत्कर्म करा, वाईट कर्म करू नका. सद्धर्म करा, धर्म म्हणजे दृढार्थाने धर्म आहे. तुमचं जे कर्तव्य होते काम आहे ते कामाची पूजा करा. वर्क इज वर्शिप, काम चांगलं करा. सत्कर्म, सत्संग आणि सत्संग करा. आज जमले तुम्ही भाग्यवान आहे, सत्संग आहे. सदुपासना, उपासना चांगली करा आणि सत्साधना करा. या पाच गोष्टी तुम्ही केल्यात तर जी कैफियत जरी मांडली आहे त्याच्याशी मी सहमत असू नाही. मी निराशावादी नाही एवढं सांगतो. पुन्हा एकदा आपले आभार मानतो. धन्यवाद.
सरांचा ते अतिथी नसले तरी घरचा सत्कार करणं पाहिजे. नाही
धन्यवाद.
तुम्हाला अजून 5-10 मिनिट आहे.
कार्यक्रमाला बोलायला जायचे. मी 17:30 तुम्ही थांबलात तरी चालेल.
हरी हरी. सरांना 7:30 वेळ आहे आणि आपल्या सत्संगाची वेळ देखील 7:30 आहे. 5-6 मिनिटात एक उत्तर म्हणजे सर्कशीमध्ये हत्तीला स्टुलावर उभं करण्यासारखं आहे. भगवद्गीतेतील 12वा अध्याय हा श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील व्यक्तिगत सत्संग आहे असे वाटते. तो वाचताना नक्की आपण भक्तियोग वाचतो आहोत की कर्मयोग असा संभ्रम निर्माण होतो, पण त्यापेक्षा काय युक्तीने कर्म करण्याचे आहेत हे कळल्याने उत्साहित वाटते. एक लक्षात येते की ह्याचा सारखा अभ्यास करतच राहिले पाहिजे, पण तसा अभ्यास करताना मनात कितीही चिंतन केले तरी परीक्षेच्या वेळी लक्षात येते की कर्मे भगवंताला अर्पण झालेली नाहीत. स्वामीजी यावर उपाय काय असं विचारलेलं आहे. अर्थात तसा मनापासून प्रयत्न केला की निदान त्यावेळ पुरते तरी खूप शांत वाटते, त्याचा ध्यानावरही चांगला परिणाम होतो. खरं तर आपण अनेकदा यावर मार्गदर्शन केलं आहे, तरी देखील परत एकदा मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी प्रार्थना. वेळ थोडा असल्यामुळे मी सूत्रबद्धच बोलीन. 12वा अध्याय हा बाराव्या अध्यायापर्यंत आलेल्या सगळ्या गीतेचा एक प्रकारे सारांश वजा असा अध्याय आहे. बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला दुसऱ्या अध्यायापासून आत्मविषयक तत्वज्ञान आलं, मग कर्मयोग सांगितला गेला, कर्म आणि संन्यास याची तुलना असणारा अध्याय आला, तरी देखील ज्ञान लक्षात ठेवून किंवा ज्ञानाबद्दल आत्मज्ञानाबद्दल सांगितल्यानंतर कर्मयोग हा अज्ञानसारखा केवळ झाला, तो सहज सुलभ आचरता येणं हे कठीण. याचं कारण सर्व कर्म मला अर्पण करून कर, आत्मस्वरूपाचं भान ठेव, फळाची अपेक्षा धरू नकोस, ममत्व राखू नकोस आणि अभिनिवेशरहित कर्म कर. अशा प्रकारचा हा जो कर्मयोग आहे तो कोणत्याही पूर्वतयारी खेरीज आचरणं ही फार कठीण गोष्ट असं भगवंतांच्याही अर्थात लक्षात आलं आणि त्यामुळं भगवंतांनी पाचव्या अध्यायानंतर सहावा आत्मसंयमन योग म्हणजे ध्यानाचा अध्याय सांगितला. ध्यानाने दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आत्मविषयक तत्वज्ञान हे प्रतितीगम्य होऊ शकेल म्हणून ध्यान सांगितलं. तसंच कर्मयोगाच्या आचरणाची पूर्वतयारी म्हणून देखील ध्यान सांगितलं. एवढं सगळं सांगितल्यानंतर सातवा आठवा नववा या अध्यायामध्ये आत्मज्ञान आणि जगत यांचा मेळ अत्यंत प्रेमाने कसा घालायचा यासंबंधीचं विवरण भगवंतांनी केलं. विशेष करून मनुष्याच्या आत असणाऱ्या परमात्म्याची अवगणना खूप होते. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम असं भगवंत म्हणाले. त्यामुळं सर्वांशी अत्यंत प्रेमाने वर्तन करणं, सश्रद्ध राहणं याला भगवंतांनी महत्व दिलं. सहाव्या अध्यायाच्या शेवटी देखील योगिनामापि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समय युक्त तमो मता असं भगवंतांनी सांगितलं. सर्वांमध्ये देखील जो श्रद्धायुक्त अंतःकरणाने मला भजतो तो युक्ततम असं भगवंत म्हणाले. त्यानंतर दहाव्या अध्यायात आपल्याला माहिती आहे की ठळक ठळक विभूती सांगितली आणि अकराव्या अध्यायामध्ये विश्वरूप भगवंतांनी दाखवलं. बारावा अध्याय हा अर्जुनाच्या सुरुवातीच्या प्रश्नावरून निर्माण झाला. तो प्रश्न व्यक्तोपासक भक्त तुला श्रेष्ठ वाटतात की अव्यक्तोपासक भक्त श्रेष्ठ वाटतात अशा प्रकारचा होता. त्याच्यावर भगवंतांनी दिलेलं जे उत्तर आहे ते अत्यंत सर्वसमावेशक असं आहे. भगवंत असं म्हणाले की दोघांनाही मोक्ष प्राप्त होतो, व्यक्त आणि अव्यक्तोपासक दोघांनाही मोक्ष प्राप्त होतो, अव्यक्तोपासकांना कष्ट जास्त असतात. आणि भगवंतांनी बाराव्या अध्यायापर्यंत आलेल्या सगळ्या भगवद्गीतेचा एकूण आढावा घेतला, तो भक्तियोग ठरला. तो श्लोक असा आहे की ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण करून करणं, मत्पराहा मीच जीवनामध्ये परम प्राप्तव्य आहे असं ठरवणं, निराशीही निर्ममो भूत्वा कुठल्याही प्रकारचं फळाची अपेक्षा न ठेवणं आणि ममत्व न राखणं अशा प्रकारे भगवंतांनी अपेक्षा केली. आणि अशा प्रकारचा जो उपासक आहे त्याला त्याचा मी त्वरित उद्धार करतो असं भगवंत म्हणाले. त्यामुळे भक्तियोगामध्ये आपल्याला अपेक्षित असणारा बुक्का माळा टिळा कर्मकांड पूजा असं काही सांगितलेलं नाही हे बरोबर आहे, पण हा जो उपदेश आहे हा उपदेश हा भगवंतांचा भक्तियोग आहे. ज्या भक्तियोगामध्ये सगळ्या भगवद्गीतेमध्ये आतापर्यंत आलेल्या उपदेशाचं सार आहे आणि याच्याही पुढे जाऊन भगवंतांनी कर्माचे विविध पर्याय सांगितले हे तर बरोबर आहे, अशा प्रकारे कर्म करायला जमत नसतील तर त्याचाच अभ्यास कर, तेही जमत नसेल तर माझ्या प्रित्यर्थ कर्म करणार आहो, तेही जमत नसेल तर फलाशा टाकून कर्म करणार आहो, पण हे सगळे फक्त कर्माला पर्याय आहेत. उपासना आत्मचिंतन
आणि अत्यंत श्रद्धेने उपासना याला ते पर्याय नाहीत. या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. कर्म मात्र तीन प्रकारांनी भगवंतांनी सांगितली. आणि त्याच्या पुढे भक्तियोगाच्या या अध्यायामध्ये श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांती ही अनंतरम असा श्लोक आला. अभ्यासापेक्षा ज्ञानाचं रोप ठेवून केलेला अभ्यास जास्त श्रेष्ठ. अशा प्रकारे ज्ञानप्रधान अभ्यास जर त्याच्यात ध्यानाची भर पडली तर अधिक श्रेष्ठ. ध्यान करत असताना प्रत्यक्ष जेव्हा कर्म करण्याचा प्रसंग येतो तेव्हा कर्मफल त्यागपूर्वक जर कर्म घडली तर अधिक श्रेष्ठ. त्यांनीच शांती प्राप्त होते असं भगवंतांनी सांगितलं. आणि इथं ही शांती या शब्दापर्यंत या बाराव्या अध्यायाची अतिशय उंच सीमा गाठली गेली. कारण सर्व मनुष्य मात्राच्या जीवनाचं ध्येय शांती हे आहे आणि त्याचा उल्लेख केल्यानंतर भगवंतांनी सरळ भक्त कसा असतो त्याचंच वर्णन केलं. अद्वेष्टा सर्व भूतानाम इत्यादी 13व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकापर्यंत म्हणजे जवळपास 7 श्लोक भगवंतांनी भक्ताची विविध लक्षणं सांगितली. ही जी भक्ताची लक्षणं आहेत ती ये तु सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता हे एक. आणि दुसरं म्हणजे कर्मफल त्यागानंतर मिळणारी शांती देखील ज्यांनी प्राप्त केलेली आहे अशा पुरुषाचं वर्तन कसं असलं पाहिजे हे भगवंतांनी भक्तियोगामध्ये सांगितलं. तो अद्वेष्ट असला पाहिजे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्याचं मैत्र असलं पाहिजे. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी करुणेनी त्याचं वर्तन झालं पाहिजे. तो ममत्वरहित असला पाहिजे. तुल्य निंदा हा स्तुती ही मौनी संतुष्टो येन केनचित अशा प्रकारे भगवंतांनी वर्णन केल्यानंतर शेवटचा जो श्लोक 12व्या अध्यायातला आला त्या श्लोकामध्ये या सगळ्या आचरणाला भगवंतांनी धर्म्यामृत असं म्हटलं. ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते हे धर्म्यामृत आहे. आणि जसं सांगितलं तसं याच्या प्रकारचं आचरण उपासना जो करेल आणि त्याच्याही पुढे जाऊन श्रद्धावान भजते योमाम परत श्रद्धाही ठेवेल तर तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. भक्ता हा ते अतीव मे प्रिया हा असं भगवंत म्हणाले. म्हणजे पहिलं म्हणजे 12व्या अध्यायामध्ये हा कर्मयोग आहे की काय असं वाटतं तसं नाहीये. तर जीवनाची अत्युच्च दशा त्याच्यातला एक कर्म प्रकार ध्यान उपासना आणि अध्यात्म चेतस होऊनच राहणं अशा प्रकारचा परमार्थ विषय भगवंतांनी सांगितला. आणि सर्व कर्म करत असताना फलत्याग झाल्यामुळे मिळणारी शांती त्याला भगवंतांनी महत्व दिलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन कारण कुठेतरी लक्षणं जर सांगितली नाहीत तर ही गोष्ट एक प्रकारे ऍबस्ट्रॅक्ट राहते पुरेशी स्पष्ट होत नाही. असं असल्यामुळं हा भक्त कशा रीतीने आचरण करतो ते भगवंतांनी सांगितलं. अद्वेष्टा सर्व भूतानाम इति आणि या सर्वाला मिळून भगवंतांनी ये तू धर्म्यामृतमिदम असं म्हटलेलं आहे. त्यामुळं कर्मयोगाचा अभ्यास करताना कर्म भगवंतांना अर्पण झालेली नाहीत यावर उपाय काय असं जे म्हटलेलं आहे तर या सर्वाचा विचारच करायला लागेल. उपासना ही जीवनात पाहिजे, कर्मही पाहिजे, ध्यानही पाहिजे, श्रद्धा प्रेम देखील पाहिजे, कर्मफल त्याग होतो आहे की नाही हेही पाहिलं पाहिजे आणि प्रत्येक कर्मानंतर शांती मिळते आहे ना हेही तपासून पाहिलं पाहिजे. भक्त लक्षणं देखील अंगी मुरली पाहिजेत असा एक खूप मोठा अभ्यास भगवंतांनी या 12व्या अध्यायामध्ये साधकांच्या समोर अर्जुनाच्या निमित्ताने ठेवलेला आहे. अर्जुन आणि भगवंत यांच्यातला तो वैयक्तिक सुखसंवाद आहे हे तर मान्यच आहे. पण दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय निमित्त करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय या न्यायानी भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून या 12व्या अध्यायामध्ये हा विलक्षण उपदेश केला. त्यामुळे कर्म तेव्हा जमतील की जेव्हा ध्यान जमेल, जेव्हा आत्मविचाराचं वारंवार चिंतन घडेल, जेव्हा उपासना श्रद्धापूर्वक होत राहील, श्रद्धापूर्वक जीवनातल्या अनेक प्रसंगांना तोंड देता येईल, जेव्हा ध्यान झाल्यानंतर कर्मफल त्यात देखील जमेल, तेव्हा उपासना जमेल, तेव्हा कर्म जमतील, तेव्हा ध्यान देखील जमेल, सगळं जीवन एकदम जमवत आणायचं आहे, असाच भगवंतांच्या सांगण्याचा सारांश आहे. म्हणून एक कर्म प्रकार फक्त जमवायचा आहे म्हणजे भगवद्गीता असं नाही, तर सर्वात शेवटी शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती या गोष्टी जमवायच्या आहेत, आणि तसा संदेश भगवंतांनी या 12व्या अध्यायात दिलेला आहे. मोठ्या प्रवचनाचा विषय, पण सर तुम्हालाही जायचं असल्यामुळं आणि आपला कार्यक्रम वेळेतच संपवायचा आहे असं असल्यामुळं मला असं वाटतं की अगदी थोडक्यात बीज रूपानी असं उत्तर दिलं, पण हे उत्तर पुरेसं आहे असं समजा. याच्यात त्रुटी काही नाही, हे जरी थोडक्यात असलं तरी याच्यावर तुम्ही जितका विचार कराल आणि जितकं आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आपण करू, तितका आपल्याला लाभ झाल्याचं लक्षात येईल. हरिओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय. आज सर आपल्यामध्ये आले आणि त्यांनी अत्यंत तेजस्वी विचार आपल्याला ऐकवले, याच्यात काही शंका नाही. सर तुम्ही अशाच रीतीने वारंवार इथं यावं अशी इच्छा मी व्यक्त करतो. हरी हरी. शेजवलकर सरांना जाण्यासाठी आपण जागा द्या. आपल्या जागेवरच सर्वांनी बसायचं. एक अजून काही निवेदन आहेत आणि मग आपला कार्यक्रम संपेल.
एक मिनिट.
श्रीराम, काही निवेदन आहेत. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिबिराची कार्यक्रम पत्रिका खाली ग्रंथ विक्री केंद्रातून सद्भक्त श्री समीर पेंडसे यांच्याकडून घेऊन जावी. या आठवड्यातील सर्व कार्यक्रम हे नेहमीप्रमाणे होतील.